आपण OSI मॉडेलच्या 7 लेयरची डिटेल इन्फॉर्मेशन बघू. OSI मॉडेल काय आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित झाले आहे आता. त्याचप्रकारे त्याच्या 7 लेयर्स कुठल्या कुठल्या आहेत हेही तुम्हाला माहित आहे. जसे की फिजिकल लेयर, डेटा लिंक लेयर, नेटवर्क लेयर, ट्रान्सपोर्ट लेयर, सेशन लेयर, प्रेझेंटेशन लेयर आणि शेवटची ऍप्लिकेशन लेयर. या 7 लेयर OSI मॉडेलच्या आहेत. तर आपण सर्वप्रथम फिजिकल लेयर बघू. ती काय आहे? तर फिजिकल लेयर ही OSI मॉडेलची बॉटम लेयर आहे. फिजिकल लेयर ही इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होताना फिजिकल इंटरफेस प्रोव्हाइड करते. हा इंटरफेस ती मॅनेज करते कम्प्युटर आणि नेटवर्क मीडियम मध्ये. तसेच कम्युनिकेशन हे जेव्हा फिजिकल मीडियम मधून होते तेव्हा बिट्स हे एका सिस्टीमवरून दुसऱ्या सिस्टीमवर ट्रान्सफर होतात. त्यासाठी फिजिकल लेयर ही रूल डिफाइन करते. त्याचप्रमाणे अजून फिजिकल कम्युनिकेशन साठी लागणारे ऑल आस्पेक्ट्स म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, फंक्शनल आणि प्रोसिजरल हे सर्व कव्हर्स होतात. फिजिकल लेयर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे व्होल्टेज लेवल्स, टायमिंग ऑफ व्होल्टेज चेंजेस, फिजिकल डेटा रेट्स, मॅक्झिमम ट्रान्समिशन डिस्टन्सेस, फिजिकल कनेक्टर्स अँड अदर सिमिलर ऍट्रिब्यूट्स हे सर्व फिजिकल लेअर डिफाइन करते. आउटगोइंग मेसेजसाठी बिट्सला इलेक्ट्रॉनिक सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करतात. या पद्धतीचे वर्क्स हे फिजिकल लेअर करते. इन शॉर्ट, फिजिकल लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर मूवमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल बिट्स फ्रॉम वन नोड टू द नेक्स्ट नोड. तर हे वर्किंग झाले फिजिकल लेअरचे. आता आपण डेटा लिंक लेअर काय वर्क करते ते बघू. डेटा लिंक लेअर रिलायबल कम्युनिकेशन प्रोव्हाइड करते फिजिकल लेअर इंटरफेसवर. जो आउटगोइंग डेटा असतो ना असतो त्याला ब्रेक करून तो फ्रेम्समध्ये कन्व्हर्ट करतो आणि रिअसेंबल अँड रिअसेंबल द रिसिव्ह फ्रेम्स फ्रेम बाउंड्रीज क्रिएट करते आणि डिटेक्ट करते. त्याचप्रकारे एरर हँडलिंगचे कामही डेटा लिंक लेअर करते बाय इम्प्लिमेंटिंग एक्नॉलेजमेंट रिट्रान्समिशन स्कीम. डेटा फ्लो ऑफ कंट्रोल इम्प्लिमेंट करते. पॉइंट टू पॉइंट कम्युनिकेशनला सपोर्ट करते. त्याचप्रमाणे ब्रॉडकास्ट कम्युनिकेशनला देखील सपोर्ट करते. म्हणजे डेटा लिंक लेअर ही फक्त पॉइंट टू पॉइंट कनेक्शन पुरता मर्यादित नाही तर ब्रॉडकास्ट कम्युनिकेशनसाठी सुद्धा या डेटा लिंक लेअरचा यूज होतो. त्याचप्रमाणे सिम्प्लेक्स, हाफ ड्युप्लेक्स आणि फुल ड्युप्लेक्स कम्युनिकेशनला देखील ही डेटा लिंक लेअर सपोर्ट करते. इन शॉर्ट, द नेटवर्क लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिलिव्हरी ऑफ इंडिव्हिज्युअल पॅकेट्स फ्रॉम द सोर्स होस्ट टू द डेस्टिनेशन होस्ट. तसेच डेटा लिंक लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर मूव्हिंग फ्रेम्स फ्रॉम वन नोड टू द नेक्स्ट नोड. हे झाले डेटा लिंक लेअरचे वर्किंग. त्याचप्रकारे आपण नेटवर्क लेअरचे वर्किंग बघू. नेटवर्क लेअर काय करते? इम्प्लिमेंट्स राउटिंग ऑफ फ्रेम्स थ्रू द नेटवर्क. पॅकेटची देवाणघेवाण ही सोर्स पासून ते डेस्टिनेशन पर्यंत, तर त्याचा ऑप्टिमम पाथ हा नेटवर्क लेअर डिफाइन करते. पॅकेटची देवाणघेवाण ही सोर्स पासून ते डेस्टिनेशन पर्यंत होते, तर त्याचाच ऑप्टिमम पाथ हा नेटवर्क लेअर डिझाईन करते. एंड पॉइंट हा आयडेंटिफाय नेटवर्क लेअर करते, कारण नेटवर्क लेअर लॉजिकल ऍड्रेस डिफाइन करते. हँडल्स कंजेशन इन द नेटवर्क. इंटरनेटवर्किंग मध्ये इंटरकनेक्शन प्रोव्हाइड करून देते. त्याचप्रकारे फ्रॅगमेंट पॅकेट इंटू स्मॉलर पॅकेट्स टू पुट अप डिफरंट मीडिया हे कसे करायचे, तर ते नेटवर्क लेअर डिफाइन करते. त्याचप्रकारे नेटवर्क लेअर पॅकेट स्विचिंग हँडल करते. तसेच नेटवर्क पाथ मध्ये डेटा एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला कसा जाणार याचे डिसिजन सुद्धा नेटवर्क लेअरच घेते. इन शॉर्ट, द नेटवर्क लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिलिव्हरी ऑफ इंडिव्हिज्युअल पॅकेट्स फ्रॉम द सोर्स होस्ट टू द डेस्टिनेशन होस्ट. तर हे आपण बघितले नेटवर्क लेअरचे वर्किंग. प्रत्येक लेअरचे वर्किंग हे वेगवेगळे आहे, त्यामुळे लक्षात घ्या. हा आतापर्यंत आपण तीन लेअर्स बघितल्या आहेत. ओएसआय मॉडेलमधील तीन लेअर्स बघितलेल्या आहेत. आता आपण चौथ्या लेअरचे वर्किंग बघू. ती म्हणजे ट्रान्सपोर्ट लेअर. ह्या लेअरचा मुख्य पर्पज म्हणजे रिलायबल मेकॅनिझम प्रोव्हाइड करणे. ते दोन प्रोसेस मधील वेगवेगळ्या कम्प्युटर मधील डेटा एक्सचेंज करण्यासाठी या मेकॅनिझमचा उपयोग होतो. त्याचप्रकारे एरर फ्री डेटा युनिट्स डिलिव्हर्ड करते. ट्रान्सपोर्ट लेअर ही डेटा युनिट्स डिलिव्हर्ड करताना सिक्वेन्स मध्येच तो डिलिव्हर्ड करते. त्याचप्रकारे ट्रान्सपोर्ट लेअर कनेक्शनलेस आणि कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करते. तसेच ट्रान्सपोर्ट लेअर कनेक्शन मॅनेजमेंट प्रोव्हाइड करते. त्याचप्रकारे सिंगल चॅनलवर मल्टिप्लेक्स मल्टिपल कनेक्शन या ट्रान्सपोर्ट लेअरवर असते. इन शॉर्ट, द ट्रान्सपोर्ट लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिलिव्हरी ऑफ अ मेसेज फ्रॉम वन प्रोसेस टू अनदर प्रोसेस. तर हे झाले ट्रान्सपोर्ट लेअरचे वर्किंग. आता आपण पाचवी लेअर बघणार आहे, ती म्हणजे सेशन लेअर. तर आता या सेशन लेअरचे वर्किंग काय? तर सेशन लेअर दोन एंड सिस्टीम मधील डायलॉग मेकॅनिझम प्रोव्हाइड करून कंट्रोल करते. ऍप्लिकेशन्स मध्ये स्टार्ट आणि एंड आणि कंट्रोल सेशन हे कसे करायचे हे सेशन लेअर डिफाइन करते. सेशन लेअर लॉजिकल कनेक्शन साठी रिक्वेस्ट करते आणि ते एंड यूजर रिक्वेस्ट वर एस्टॅब्लिश्ड होते. सेशन लेअर मध्ये जे नेसेसरी लॉग ऑन और पासवर्ड व्हॅलिडेशन असते ते सेशन लेअर हँडल करते. कनेक्शन जर टर्मिनेट झाले असेल तर याला जबाबदार कोण असते? तर सेशन लेअर असते. म्हणजे कनेक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी ही सेशन लेअरवर असते. त्याचप्रकारे डायलॉग डिसिप्लिनची सर्व्हिस ही सेशन लेअर प्रोव्हाइड करते. सेशन लेअर हे चेक पॉइंटिंग मेकॅनिझम प्रोव्हाइड करते. इफ फेल्युअर ऑफ सम सॉर्ट ऑकर्स बिटवीन चेक पॉइंट्स ऑल डेटा कॅन बी रिट्रान्समिटेड फ्रॉम द लास्ट चेक पॉइंट. इन शॉर्ट, सेशन लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर डायलॉग कंट्रोल अँड सिंक्रोनायझेशन. हे झाले सेशन लेअरचे वर्किंग। त्याच पद्धतीने आपण आता प्रेझेंटेशन लेअरचे वर्किंग बघू। ही सहावी लेअर आहे। दोन कम्युनिकेटिंग एंटिटीज मध्ये जो डेटा एक्सचेंज होतो त्याचा फॉर्मॅट रिप्रेझेंटेशन लेअर डिफाइन करते। इन शॉर्ट, प्रेझेंटेशन लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सलेशन, कॉम्प्रेशन अँड एनक्रिप्शन। जिसकी डेटा कॉम्प्रेशन आणि डेटा एनक्रिप्शन हे प्रेझेंटेशन लेअर हँडल करते। आउटगोइंग मेसेजेस आणि इनकमिंग मेसेजेस यामधील डेटा हा जेनेरिक फॉर्मॅटमध्ये ट्रान्समिट करते। थोडक्यात, ही लेअर डेटा कसा रिप्रेझेंट करायचा हे काम अतिशय चांगल्या रीतीने करते, किंवा हे काम ते प्रेझेंटेशन लेअरचे काम आहे। आता लास्ट लेअर आपण बघणार आहोत ती म्हणजे ऍप्लिकेशन लेअर। OSI मॉडेलमधील ही टॉप लेअर आहे। ऍप्लिकेशन लेअर ऍप्लिकेशन प्रोग्राम आणि हायेस्ट लेव्हल ऑफ OSI मॉडेल यांच्याशी इंटरॅक्ट होते। ऍप्लिकेशन लेअरमध्ये मॅनेजमेंट फंक्शन असते, ते डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशनला सपोर्ट करते। ऍप्लिकेशन लेअरमधील काही ऍप्लिकेशन म्हणजेच फाईल ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक मेल, रिमोट लॉग इन। इन शॉर्ट, ऍप्लिकेशन लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू द युजर्स। तर हे वर्किंग झाले ऍप्लिकेशन लेअरचे। तुम्हाला स्लाइड नंबर 17 वर बघा। या लेयर्स मध्ये डेटाचे कम्युनिकेशन कुठल्या पद्धतीने होते, कुठल्या सिक्वेन्सने होते, कशा रीतीने होते हे दाखवलेले आहे। आता बघा, यात फिजिकल कम्युनिकेशन होते डिव्हाइस ए मध्ये आणि डिव्हाइस बी मध्ये। त्यात इंटरमिडिएट नोड 2 दाखवलेले आहे, एक डिव्हाइस ए चा आणि एक डिव्हाइस बी चा। डिव्हाइस ए च्या ह्या 7 लेअर्स आणि डिव्हाइस बी च्या खाली दिलेल्या त्या 7 लेअर्स। आता यात नेटवर्क लेअर, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर। या डिव्हाइस ए आणि डिव्हाइस बी च्या तिघही लेअर हे फिजिकल कम्युनिकेशन करत आहेत, ते तुम्हाला डायग्राम मधून कळते आहे। आणि बघा, ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये काय होते तर पीअर टू पीअर प्रोटोकॉल हे ट्रान्समिट होत आहे। सेम त्याच पद्धतीने सेशन लेअर मध्ये देखील पीअर टू पीअर प्रोटोकॉल हे ट्रान्सफर होत आहे। तसेच 6 लेअर मध्ये देखील पीअर टू पीअर प्रोटोकॉल ट्रान्सफर होत आहे। त्याचप्रमाणे 7 लेअर मध्ये सुद्धा पीअर टू पीअर प्रोटोकॉल कम्युनिकेशन हे होत आहे। आणि प्रत्येक लेअरच्या मध्ये बघा, जसे की फिजिकल लेअर आणि डेटा लिंक लेअर, या दोघं लेअर मध्ये इंटरफेस दाखवला आहे। सेम त्याच पद्धतीने सेकंड लेअर आणि थर्ड लेअर मधला इंटरफेस, तसेच थर्ड आणि फोर्थ लेअर मध्ये इंटरफेस, तसेच फोर्थ आणि फिफ्थ मध्ये इंटरफेस, तसेच फिफ्थ लेअर आणि 6 लेअर मध्ये इंटरफेस, आणि त्याच पद्धतीने 6 लेअर आणि 7 लेअर मध्ये इंटरफेस हा असतो। आणि या पद्धतीने डेटाचे कम्युनिकेशन हे होत असते। मी तुम्हाला आधी म्हटली की यात आपण जसे OSI मॉडेल यूज केले आहे, तसेच यात आणखी काही लेअर्स असतात, त्या म्हणजे TCP/IP मॉडेल। तर आपण TCP/IP मॉडेल बघू। ते तुम्हाला स्लाइड नंबर 18 वर दिलेले आहे। त्यात बघा, 4 लेअर्स आहेत। एक ऍप्लिकेशन लेअर आहे, एक ट्रान्सपोर्ट लेअर आहे, एक इंटरनेट लेअर आहे आणि एक नेटवर्क ऍक्सेस लेअर आहे। तर यात बघा, या चारही लेअर OSI मॉडेलमध्ये देखील असतात। तर यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यात दोघं मॉडेल्सच्या लेअर्समध्ये कन्फ्युजन हे नको व्हायला। या TCP/IP मॉडेलमध्ये तुम्हाला स्लाइड नंबर 19 वर त्या लेयर्स आणि त्या लेयर्स जे काही प्रोटोकॉल्स यूज करतात त्याची डायग्राम दिलेली आहे. जसे की फर्स्ट लेयर म्हणजे नेटवर्क ऍक्सेस लेयर, होस्ट टू नेटवर्क. ही लेयर इथरनेट आणि पॅकेट रेडिओ या प्रकारचे प्रोटोकॉल्स यूज करते. तसेच इंटरनेट हे आयपी प्रोटोकॉल आणि आयसीएमपी प्रोटोकॉल यूज करते. त्याचप्रकारे ट्रान्सपोर्ट लेअर ही टीसीपी आणि यूडीपी हे दोन प्रकारचे प्रोटोकॉल्स यूज करते. तसेच ऍप्लिकेशन लेअर हे एचटीटीपी, टेलनेट, एफटीपी, एसएमटीपी, एसएनएमपी या प्रकारचे प्रोटोकॉल्स हँडल करते. तर हे झाले टीसीपी आयपी रेफरन्स मॉडेल आणि त्यातील लेयर्स जे प्रोटोकॉल्स यूज करतात ते हे प्रोटोकॉल्स. आता आपण आधी बघितले, आता आपण आज ओएसआय मॉडेल मधील 7 लेयर्स तसेच टीसीपी आयपी मधील 4th लेयर्स ह्या आज अभ्यासल्या आहेत. तर ते मी एकदा शॉर्टली सांगते. ओएसआय मॉडेल मधील आपण ज्या 7 लेयर्स बघितल्या आहे त्यातील फिजिकल लेयर ही काय करते, तर ते तुम्हाला स्लाइड नंबर 21 वर मी दिलेले आहे त्यात बघा. फिजिकल लेयर टू ट्रान्समिट बिट्स ओव्हर अ मीडियम टू प्रोव्हाइड मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल स्पेसिफिकेशन. डेटा लिंक लेयर टू ऑर्गनाइज बिट्स इनटू फ्रेम्स टू प्रोव्हाइड होप टू होप डिलिव्हरी. नेटवर्क लेयर टू मूव पॅकेट्स फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन टू प्रोव्हाइड इंटर नेटवर्किंग. ट्रान्सपोर्ट लेयर टू प्रोव्हाइड रिलायबल प्रोसेस टू प्रोसेसेस रिलायबल प्रोसेसेस टू प्रोसेसेस मॅसेज डिलिव्हरी अँड एरर रिकव्हरी. सेशन लेयर टू एस्टॅब्लिश मॅनेज अँड टर्मिनेट सेशन्स. प्रेझेंटेशन लेअर टू ट्रान्सलेट एनक्रिप्ट अँड कॉम्प्रेस डेटा. अँड लास्ट ऍप्लिकेशन लेअर टू अलाव ऍक्सेस टू नेटवर्क रिसोर्सेस. ह्या लेयर्स तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी स्लाइड नंबर 22 वर एक फ्रेज दिलेली आहे. ती फ्रेज या 7th लेअरशी रिलेटेड आहे. ते बघा. ऑल पीपल सीम टू नीड डेटा प्रोसेसिंग. ही फ्रेज जर तुम्ही लक्षात ठेवली आणि ती फ्रेज बघा, त्या फ्रेजचा प्रत्येक वर्डचा पहिला जे अक्षर आहे, जसे की ऑल मध्ये ए, पीपल मध्ये पी, सीम मध्ये एस, टू मध्ये टी, नीड मध्ये एन, डेटा मध्ये डी, प्रोसेसिंग मध्ये पी, हे जे पहिले कॅरेक्टर्स आहे हे या लेयर्स लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला मदत करतील. ते कसे, तर ए फॉर ऍप्लिकेशन, पी फॉर प्रेझेंटेशन, एस फॉर सेशन, टी फॉर ट्रान्सपोर्ट, एन फॉर नेटवर्क, डी फॉर डेटा लिंक, पी फॉर फिजिकल लिंक. या पद्धतीने तुम्ही या 7 लेयर्स अगदी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवू शकतात. आणि स्लाइड नंबर 21 वर तुम्हाला जे शॉर्ट डिस्क्रिप्शन दिलेले आहे त्यावरून तुम्ही या लेयर्सचे वर्किंग लक्षात ठेवू शकता. तर शॉर्टली फिजिकल लेयर कुठल्या गोष्टींबाबत रिस्पॉन्सिबिलिटी घेते, तर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरफेसेस अँड मीडिया, रिप्रेझेंटेशन ऑफ बिट्स, डेटा रेट म्हणजे 10 मेगा बाइट्स पिक्सेल्स और 100 मेगा बाइट पिक्सेल्स, सिंक्रोनायझेशन ऑफ बिट्स, फिजिकल टोपोलॉजी, ट्रान्समिशन मोड, या सर्व गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी फिजिकल लेअर ही घेते. डेटा लिंक लेयर कुठल्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घेते? तर फ्रेमिंग, फिजिकल ऍड्रेसिंग, फ्लो कंट्रोल, एरर कंट्रोल, ऍक्सेस कंट्रोल, या सर्व गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी ही डेटा लिंक लेयर घेते. नेटवर्क लेयर ही कुठल्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घेते? तर लॉजिकल ऍड्रेसिंग, राउटिंग आणि राउटिंग. ट्रान्सपोर्ट लेयर ही कुठल्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घेते? तर सर्व्हिस पॉइंट ऍड्रेसिंग, सेगमेंटेशन अँड रिअसेम्ब्ली, कनेक्शन कंट्रोल, फ्लो कंट्रोल आणि एरर कंट्रोल, या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी ही ट्रान्सपोर्ट लेयर घेते. सेशन लेयर हे कुठले प्रोटोकॉल्स यूज करते? तर स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज SQL, तसेच डिजिटल नेटवर्क आर्किटेक्चर सेशन कंट्रोल प्रोटोकॉल म्हणजे DNASCP, तसेच ऍपल टॉक सेशन प्रोटोकॉल म्हणजे ASP, त्याचप्रमाणे रिमोट प्रोसिजर कॉल म्हणजे RPC, तसेच नेटवर्क फाईल सिस्टीम म्हणजे NFS. या प्रकारचे प्रोटोकॉल्स लेअर प्रोटोकॉल सेशन लेअर प्रोटोकॉल्स यूज कर सेशन लेअर यूज करते. एक्झाम्पल्स ऑफ इंटरनेटवर्किंग ऍप्लिकेशन्स ते कोणते? तर वर्ल्ड वाईड वेब म्हणजे WWW. यात काय असते? मोस्ट आर मल्टीमीडिया अँड कॅन इन्क्लूड ग्राफिक्स, टेक्स्ट, व्हिडिओ अँड साऊंड. तसेच ईमेल गेटवेज, यामध्ये आपण SMTP यूज करतो म्हणजे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. याचा वापर करून आपण मेसेज डिलिव्हर करतो. प्रेझेंटेशन लेअरच्या रिस्पॉन्सिबिलिटी कुठल्या? तर ट्रान्सलेशन्स, एन्क्रिप्शन आणि कॉम्प्रेशन. काही प्रेझेंटेशन लेअरचे स्टँडर्ड्स आपण बघू. ते म्हणजे JPEG, फोटो स्टँडर्ड ब्रॉट टू यूज बाय द जॉईंट फोटोग्राफी एक्सपर्ट्स ग्रुप. तसेच TIFF म्हणजे टॅग्ड इमेज फाईल फॉर्मॅट. त्याच पद्धतीने PICT, तसेच क्विक टाईम, तसेच MIDI म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस, त्याच पद्धतीने MPEG इन्क्रीझिंगली पॉप्युलर मुव्हिंग पिक्चर एक्सपर्ट्स ग्रुप स्टँडर्ड फॉर द कॉम्प्रेशन अँड कोडिंग ऑफ मोशन व्हिडिओ फॉर CDs. इझियर टू लर्न म्हणजे काय? तर आपण सर्व प्रोटोकॉलचे स्पेसिफिकेशन हे इझिली डिस्कस करू शकतो आणि त्याबद्दलची सर्व डिटेल माहिती आपण इझिली शिकू शकतो. म्हणूनच हे काय तर इझियर टू लर्न. तसेच इझियर टू डेव्हलप म्हणजे काय? तर यात कसे असते की प्रोग्राममध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर ते डिफिकल्टी रिड्यूस होऊन इझिली होते, म्हणजे त्यात काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. ज्या पद्धतीने आपल्याला चेंजेस करायचा असेल तो आपण इझिली करू शकतो आणि प्रॉडक्टचे इव्हॅल्युएशन लवकरात लवकर होते. म्हणजे काही प्रोग्राममध्ये चेंजेस करायला जर आपल्याला वेळ लागला नाही तर त्यामुळे प्रॉडक्टचे इव्हॅल्युएशन कसे होणार? जोरात होणार ना. तर हा बेनिफिट त्याचा असतो. तसेच यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे असा की या स्ट्रक्चरमधील फक्त एका लेअरवर जरी आपण काही चेंजेस केले तर त्याचा इफेक्ट सर्व लेअरवर होतो. म्हणजे आपण सपोज एखादी प्रोग्राम लिहिलाय आणि प्रोग्रामच्या फर्स्ट लाईन मध्ये काही चेंजेस केले तर ते सर्व लाईन मध्ये चेंजेस होणार नाहीत. तर आपल्याला ते प्रत्येक लाईन चेक करून त्याच्यात जो चेंजेस हवा असेल तो आपल्याला करावा लागतो. या लेअर स्ट्रक्चरमध्ये कसे असते? तर फर्स्ट लेअर मध्ये जर तुम्ही काही चेंज केला तर त्या चेंजला अनुसरून बाकी सर्व लेअर ह्या त्यामध्ये आपोआप बदल करून घेतात. सो इट डज नॉट हॅम्पर टू डेव्हलपमेंट. तसेच आता पुढचे ऍडव्हान्टेज बघू, मल्टी व्हेंडर इंटरऑपरेबिलिटी. म्हणजेच काय? तर एकापेक्षा जास्त युजर्स कॉम्प्युटर्स आणि नेटवर्क हँडल करतात. मल्टिपल पर्सन सेम नेटवर्कवर स्टँडर्ड प्रॉडक्ट क्रिएट करतात. हेच म्हणजे काय? तर मल्टी व्हेंडर इंटरऑपरेबिलिटी. म्हणजे जास्तीत जास्त लोक एकाच सिस्टीमवर किंवा एका नेटवर्कवर वर्क करतात, तेही स्टँडर्ड वर्क करतात. इन शॉर्ट, नेटवर्किंग गियर फ्रॉम मल्टिपल व्हेंडर्स कॅन वर्क इन द सेम नेटवर्क. तसेच पुढचा ऍडव्हान्टेज आपण बघू, मॉड्युलर इंजिनिअरिंग. मॉड्युलर इंजिनिअरिंग म्हणजे कसे? तर एखाद्या कंपनीत जो मॅनेजर असेल तो काही रूल डिफाईन करतो, किंवा तुमचे जे प्रोजेक्ट असेल, तुमचा जो प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काही ऍडिशन माहिती देईल, ती इम्प्लिमेंट करायला सांगेल. तर तो ज्या पद्धतीने ते रूल सांगेल किंवा ज्या पद्धतीने ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल, ती तुम्ही बाकी सर्व त्या मॅनेजरच्या अंडर सर्व पर्सन तो डेटा फॉलो करतील, म्हणजेच की तो रूल इम्प्लिमेंट करतील. तसेच सेम यात असते, तर एक व्हेंडर सॉफ्टवेअर लिहिणार आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन लगेच हायर लेअर करणार. त्याचे एक्झाम्पल म्हणजे कसे? तर वेब ब्राउझर आणि आणखी काही हे सॉफ्टवेअर लिहिणार आणि लोअर लेयर्स ते इम्प्लिमेंट करणार. जसे की मायक्रोसॉफ्ट बिल्ड इन टीसीपी आयपी सॉफ्टवेअर इन ओएसआय मॉडेल, म्हणजेच ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन रेफरन्स मॉडेल. त्यासाठीचे कम्युनिकेशन डेव्हलप होते ते आयएसओ मॉडेल थ्रू. आयएसओ म्हणजेच काय? तर इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन. ओएसआय काय आहे? तर ते एक मॉडेल आहे. आयएसओ काय आहे? तर ते एक ऑर्गनायझेशन आहे. द वर्ल्ड हॅज नॉट ऑलवेज बी सो सिम्पल. म्हणजे नेहमीच सर्व गोष्टी अगदी इझिली नाही राहणार, किंवा इझिली न होत्या, किंवा इझिली नाही येत. तर आधी नेटवर्किंग प्रोटोकॉल इन्क्लूड टीसीपी आयपी, तेव्हा व्हेंडर आधी नेटवर्किंग प्रोटोकॉल बनवायचा. तो प्रोटोकॉल फक्त व्हेंडर्सच्या कम्प्युटरला सपोर्ट करायचा आणि त्याच्या डिटेल्स ह्या फिजिकली पब्लिश्ड होत नसत. कम्प्युटर फक्त टिपिकली कम्प्युटरशी कम्युनिकेट होत होते फ्रॉम सेम मॅन्युफॅक्चर. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर कंपनीज मध्ये एकतर कम्प्लीट डीईसी नेट सोल्युशन चा वापर करू शकतात किंवा आयबीएम सोल्युशनचा वापर करू शकतात. दोघेही सोल्युशन आपण एका वेळी यूज करू शकत नाही. म्हणूनच 1970 ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन म्हणजेच ओएसआय रेफरन्स मॉडेल बनविले बाय इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन ऑर्गनायझेशन टू ब्रेक दिस बॅरियर. ओएसआय मॉडेल म्हणजेच काय? तर व्हेंडर्स इंटरऑपरेटेबल नेटवर्क डिव्हाइस आणि सॉफ्टवेअर बनवतो इन द फॉर्म ऑफ प्रोटोकॉल्स. तर दुसरे व्हेंडर देखील नेटवर्क यूज करून एकमेकांसोबत काम करू शकतात, त्यासाठी ओएसआय मदत करते. ओएसआय रेफरन्स मॉडेलमध्ये 7 लेयर असतात. त्यातील प्रत्येक लेयर टिपिकल नेटवर्किंग फंक्शन डिफाइन करते. ओएसआय कम्युनिटीज हे नवीन प्रोटोकॉल तयार करत नाही, पण इतर प्रोटोकॉलच्या रेफरन्स बघता ते ओएसआय मध्ये ऑलरेडी डिफाइन असतात. फॉर इन्स्टन्स द IEEE डिफाइन इथरनेट स्टँडर्ड्स म्हणून OSI कमिटीज वेळ वाया घालवत नाही. OS म्हणजे नवीन काही तयार करण्यासाठी OSI कमिटीज हे वेळ वाया नाही घालवत. OSI हे फिजिकल मॉडेल नाही तर ते सेट ऑफ गाईडलाईन्स आहे. त्याचा उपयोग डेव्हलपर्स करतात. ऍप्लिकेशन नेटवर्कवर क्रिएट आणि इम्प्लिमेंट करतात आणि त्याच प्रकारे फ्रेमवर्क प्रोव्हाइड करतात. ते कशासाठी? तर क्रिएटिंग अँड इम्प्लिमेंटिंग नेटवर्किंग स्टँड्स, डिव्हायसेस आणि इंटरनेटवर्किंग स्कीम. नेटवर्क डिव्हायसेस OSI मॉडेलचे 7 लेयर्स यूज करतेच. त्याचबरोबर नेटवर्क मॅनेजमेंट स्टेशन NMS, तसेच वेब अँड ऍप्लिकेशन सर्व्हर्स आणि नेटवर्क होस्ट याचा देखील यूज करते. कम्युनिकेशन करण्यासाठी कसे आर्किटेक्चर असते? तर स्ट्रॅटेजी फॉर कनेक्टिंग होस्ट कॉम्प्युटर्स अँड अदर कम्युनिकेटिंग इक्विपमेंट. म्हणजे एक होस्ट कॉम्प्युटर असतो आणि दुसरे त्याच्याशी कम्युनिकेट करण्यासाठीचे इक्विपमेंट. त्यासाठी नेसेसरी एलिमेंट्स म्हणजे कसे? तर त्यातील डिव्हाइसेस. अ कम्युनिकेशन आर्किटेक्चर देअरफोर डिफाइन्स अ स्टँडर्ड फॉर द कम्युनिकेटिंग होस्ट. अ प्रोग्रामर फॉर्मॅट्स डेटा इन अ मॅनर डिफाइन्ड बाय द कम्युनिकेशन आर्किटेक्चर अँड पासेस इट ऑन टू द कम्युनिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे प्रोग्रामर डेटा हा अशा मॅनरमध्ये डिफाइन करतो की तो कम्युनिकेशन सॉफ्टवेअरला पोहोचवू शकतो. तर आजचा टॉपिक मी इथे संपवते. धन्यवाद.